आकाशवाणी विजयालक्ष्मी सर्वी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराला वेग। ज्येष्ठ भाजपा नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज दोन प्रचार सभा। झारखंडमध्येही विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला। परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आज सिंगापूरमध्ये आसियान भारत गोलमेज परिषदेला संबोधित करणार। भारताचा उदयोन्मुख बुद्धिबळपटू अर्जुन इरिगायसी जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर। आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्यानचा पहिला T20 क्रिकेट सामना आज डर्बनमध्ये। आता सविस्तर बातम्या। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकींच्या प्रचारासाठी ज्येष्ठ भाजपा नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आजपासून सुरू होणार आहे। येत्या 14 नोव्हेंबरपर्यंत धुळे, नाशिक, अकोला, नांदेड, चंद्रपूर, चिमूर, सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई आणि मुंबई इथं पंतप्रधानांच्या प्रचारसभा होणार आहेत। आपल्या महाराष्ट्र दौऱ्यात ते आज धुळे आणि नाशिक जिल्ह्यात प्रचारसभांना संबोधित करतील। महाराष्ट्रातले मतदार महायुतीलाच निवडून देतील असा विश्वास त्यांनी समाज माध्यमांवरील संदेशात व्यक्त केला आहे। भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा देखील आज राज्याच्या दौऱ्यावर असून त्यांच्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी सभा होणार आहेत। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते राज्याच्या विविध भागात काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली। 10 नोव्हेंबर रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार असल्याचंही ते म्हणाले। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या बंडखोर उमेदवारांना पक्षविरोधी भूमिका घेतल्याबद्दल आता कारवाईला सामोरं जावं लागणार असून त्यांना पुढील 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे कार्यकारी सचिव आणि महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं। राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातील काँग्रेसच्या बंडखोर उमेदवारांची यादी करण्याच्या सूचना दिल्या असून त्यांना नोटीस पाठवण्यात येईल आणि निलंबित करण्यात येईल असं ते म्हणाले। राज्यात कुठेही मैत्रीपूर्ण लढती होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पूर्व नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातल्या तिरोडा विधानसभा मतदारसंघातल्या महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या। झारखंडमध्येही विधानसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी काल एनडीए आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या निवडणूक सभा पार पडल्या। हजारीबाग इथल्या प्रचारसभेत केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या कारभारावर टीका करत नागरिक त्यांच्या चुकीच्या कारभारावर नाखूश असल्याचं म्हटलं आहे। तर झारखंड मुक्ती मोर्चाच्या कल्पना सोरेन यांनी भाजपवर टीका करत त्यांच्या सत्ताकाळात राज्य पिछाडीवर गेल्याचं म्हटलं आहे। काँग्रेस, आरजेडी, एसजेएसयू आणि डाव्या पक्षांच्या नेत्यांनीही राज्याच्या विविध भागात निवडणूक रॅलींना संबोधित केलं। परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आजपासून सिंगापूर दौऱ्यावर असून ते आज 8व्या आसियान भारत गोलमेज परिषदेला संबोधित करणार आहेत। आसियान दक्षिण पूर्व आशियाई देशांची संघटना आहे। जयशंकर या दौऱ्यात सिंगापूरचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांच्याशी द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याच्या दृष्टीनं चर्चा करणार आहेत। भारत आणि सिंगापूर दरम्यान 1990 पासून अत्यंत मजबूत द्विपक्षीय संबंध असून भारताला आग्नेय आशिया देशांशी जोडण्यात सिंगापूरची महत्वपूर्ण भूमिका आहे। विशेषतः भारतानं लुक ईस्ट पॉलिसी अंमलात आणल्यापासून या संबंधात जास्त सुधारणा झाली आहे। नवी दिल्लीत आजपासून दुसऱ्या सैन्य परंपरा उत्सवाला सुरुवात होत असून सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांच्या हस्ते आणि तिन्ही सेना दलांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत त्याचं उद्घाटन होणार आहे। भारताचं राष्ट्रीय सुरक्षा धोरण, परराष्ट्र नीती, लष्कराचा इतिहास आणि वारसा परंपरा यावर लक्ष केंद्रित करणारे जागतिक आणि भारतीय तज्ञ, सहकारी सार्वजनिक आणि खासगी उपक्रम, शिक्षण तज्ञ आणि संशोधन क्षेत्रातील विद्वानांना यात सहभागी करून घेणं हा महोत्सवाचा उद्देश आहे। त्याचबरोबर लष्कराच्या शौर्यगाथा प्रकल्पाचा शुभारंभही होणार आहे। शिक्षण आणि पर्यटनाच्या माध्यमातून भारताच्या लष्करी वारशाचं संवर्धन आणि प्रसार करणं हा याचा उद्देश आहे। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। ब्रिटननं रशियाच्या लष्करी औद्योगिक संकुलावर नवीन 56 निर्बंध लादले आहेत। युक्रेनशी सुरू असलेल्या युद्धात लष्करी साधनसामग्रीचा पुरवठा रोखण्याच्या दृष्टीनं हे निर्बंध लादले आहेत। उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या छठपूजेचं चार दिवसांचं महापर्व आज संपत आहे. आज या सूर्यपूजेचा शेवटचा दिवस असून सूर्योदयाच्या वेळी उषककालीन अर्घ्य देण्यासाठी महत्वपूर्ण विधी करण्यासाठी बिहार आणि उत्तर भारतातील अनेक नद्यांच्या छठ घाटांवर लाखो भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली आहे. बिहारमधील गंगा, गंडक, कोसी महानंदा, बागमती आदी नद्यांवर भाविक पूजेचं साहित्य आणि फळांच्या करंड्या घेऊन सूर्यनारायण आणि छठीमैया यांची पूजा करत आहेत. पूजेनंतर परण हा विधी असून त्याद्वारे भाविक प्रसाद ग्रहण करून आपला 36 तासांचा उपवास सोडतात. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वे आजपासून 164 विशेष गाड्या चालवणार आहे. या दृष्टीनं रेल्वेनं सुमारे 476 गाड्यांचं नियोजन केलं आहे. दरम्यान मागच्या 36 दिवसांमध्ये 4521 रेल्वे गाड्या चालवण्यात आल्या असून 65 लाख प्रवाशांनी याचा लाभ घेतल्याची माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. या महिन्याच्या 4 तारखेला एकाच दिवसात 3 कोटींपेक्षा जास्त प्रवाशांनी रेल्वे प्रवास केल्याचंही मंत्रालयानं कळवलं आहे. केंद्र सरकारनं दिलेल्या माहितीनुसार भारतात होणाऱ्या उडदाच्या आयातीत ब्राझील हा प्रमुख पुरवठादार देश म्हणून उदयास येत आहे. उडदाची आयात 4102 टनांवरून वाढून ऑक्टोबर अखेरपर्यंत 22,000 मेट्रिक टन पेक्षा अधिक होणार आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार अलीकडच्या काळात भारताच्या उडीद आणि तूर आयातीचा ब्राझील हा प्रमुख स्रोत देश होण्याची शक्यता आहे. जम्मू आणि काश्मीर खोऱ्यातल्या किश्तवर जिल्ह्यात काल ग्राम संरक्षण समितीच्या 2 सदस्यांचं दहशतवाद्यांनी अपहरण करून जंगलात नेऊन हत्या केली. नजीर अहमद आणि कुलदीप कुमार अशी मृतांची नावं आहेत. जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांनी हत्येचा निषेध केला आहे. जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल लेफ्टनंट मनोज सिन्हा यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे. दरम्यान काल रात्री जम्मू आणि काश्मीरच्या सोपोर भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली आहे. लष्कराकडून आलेल्या अधिकृत बातमीनुसार सोपोरच्या पाणीपोरा परिसरात दहशतवाद्यांचा गट लपला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर संयुक्त शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. गेल्या 48 तासात जम्मू काश्मीरमध्ये 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आलं आहे. भारताचा उदयोन्मुख बुद्धिबळपटू अर्जुन इरिस गाईसीनं फिडे जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत दुसरं स्थान पटकावलं आहे. काल चेन्नई ग्रँडमास्टर स्पर्धेच्या 3ऱ्या फेरी अखेर त्यानं अलेक्सी सरानावर विजय मिळवला. 21 वर्षीय अर्जुननं ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सरानाविरुद्धच्या विजयानं अर्जुन क्रमवारीत वरची पायरी चढला आहे. शिवाय त्याला मास्टर श्रेणीतही आघाडी मिळाली आहे. स्पर्धेच्या 3 फेऱ्यांनंतर अर्जुन इराणचा ग्रँडमास्टर अमीन तबाटाबई याच्याबरोबर गुणतालिकेत शीर्षस्थानी आहे. काळ्या सोंगट्यांसह खेळताना अर्जुननं त्याच्या रणनीती कौशल्य दाखवत प्रतिस्पर्ध्यालाही चकित केलं. भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या 4 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज रात्री डर्बनमध्ये होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8:30 सामन्याला सुरुवात होईल. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला परदेशी भूमीवर उत्तम कामगिरी दाखवण्याची संधी आहे. या संघानं घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्धची T20 मालिका 3-0 जिंकली होती. सध्या भारतीय T20 संघ क्रमवारीत अव्वल स्थानावर तर दक्षिण आफ्रिका संघ 6व्या स्थानावर आहे. भारताचा टेनिसपटू ऋत्विक चौधरी बोलीपल्ली आणि त्याचा साथीदार पोर्तुगालचा फ्रान्सिस्को कॅब्राल यांचा आज मोसले खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत फ्रेंच जोडीशी मुकाबला होणार आहे. या जोडीनं उपांत्य फेरीत अग्रमानांकित मेक्सिकन फ्रेंच जोडीचा 7-6, 6-4 असा पराभव केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराला वेग. ज्येष्ठ भाजप नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज 2 प्रचारसभा. झारखंडमध्येही विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आज सिंगापूरमध्ये आसियान भारत गोलमेज परिषदेला संबोधित करणार. भारताचा उदयोन्मुख बुद्धिबळपटू अर्जुन इरिगाईसह जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत 2ऱ्या स्थानावर. आणि भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानचा पहिला T20 क्रिकेट सामना आज डर्बनमध्ये. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.